सुनीति चौहान की आवाज में हल्का हल्का सुरूर, ये गाना आप लोगों ने सुना विद सारा ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। शो शुरू है जी, सारा तो सुबह 7 बजे आई है आपका चहिदा शो म्हणजेच मॉर्निंग नंबर 1 घेऊन। पण काय ना की मॉर्निंग नंबर 1 मध्ये आज मी तुम्हाला विचारलंय की खरंच आपुलकी जी आहे ती आजकाल हरवत चालली आहे का, तर यावरती माझ्यासोबत कोण बोलत आहेत?
सारा, विनायक शिंदे बोलतोय।
गुड मॉर्निंग विनायक जी, बोला।
गुड मॉर्निंग सारा, कशी आहेस?
मस्त मजेत।
आपुलकी एकदम हरवत चाललेली आहे का? तर आता सध्याचं जे जीवन जे चालू आहे सगळ्यांचं, हे पैशावर येऊन अडकलेलं आहे। पैसा जिथं आहे तिथंच आपुलकी आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर नाही का, प्रत्येक ठिकाणी नाही का आता प्रत्येक गोष्टीचे भाव वाढलेले आहेत। आता मी जर तुला जर बोलवायचं म्हणलं, इन्व्हाइट करायचं म्हणलं तर मला कमीत कमी 1,000-2,000 रुपये खर्च येतो। त्यामुळे मी काय करतोय, तुला बोलवायचं म्हणलं तर नाही का एकट्यालाच बोलवतो, तुझ्या घरच्याला बोलवत नाही। कुठल्या पाहुण्याला बोलवायचं असलं तर ते त्याला एकट्यालाच इन्व्हाइट करतोय मी, किंवा ते मला एकट्याला इन्व्हाइट करतात। ते असं झालेलं आहे का, तर पैसा सगळीकडे आलेला आहे, भाव प्रत्येक गोष्टीचे वाढलेले आहेत, येणं जाणं ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वाढलेले आहेत। त्याच्यामुळे कुठून दुरून दुरून येणारे जे पाहुणे आहेत, बोलवलं त्यांना, आमंत्रण कुठलं दिलेलं आहे, तर ते येऊ शकत नाहीत का, तर भाव वाढलेले आहेत। आता पहिले नाही का 10 रुपयामध्ये त्यांचं येणं जाणं होत होतं, आता त्याच तिकीटाने 100 रुपये लागतात।
म्हणजे आता माणसापेक्षा जास्त किंमत या बाकीच्या गोष्टींना आलेली, त्यामुळे आपुलकी कमी होत चालली
आहे। आपुलकी कमी होत चाललेली आहे।
वाघ मे यार, विनायक शिंदे यांनी जे पॉइंट सांगितले ते अगदी खरे आहेत। पण यात आणखीन एक पॉइंट मला ऍड करावा असा वाटतोय की आजकाल सगळीकडे एक रिझन फार कॉमन दिलं जातं, म्हणजे प्रायव्हेट जॉब असू देत किंवा गव्हर्नमेंट जॉब असू देत, पण सगळेजण एक रिझन नक्कीच देतात, अहो येणंच होत नाही, सुट्टीच मिळत नाही ना, खूप काम असतं माझ्या मागे। म्हणजे असं रिझन दिलं की समोरचा व्यक्ती काही बोलतच रे। लेकिन आपको इसके बारे में क्या लगता है ये बताने के लिए मुझे कॉल कीजिए 9607007935 या नंबरवर। सोबतच ऐकत रहा सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।